93.5 आता महिला आपल्या नावामध्ये त्यांची इच्छा असेल तर अहोजींचं नाव लावू शकतात किंवा आपल्या वडिलांचं लग्न आधीच पूर्वीचं नाव सुद्धा लावू शकतात. या निर्णयाबद्दल नाशिक मधले आपले काही लिस्नर्स काय म्हणतात जर ऐकूयात.
हाय गुड मॉर्निंग, मी धनश्री बोलतीये.
धनश्री कशी आहेस ग?
मी मजेत आहे, तू कसा आहेस?
मी एकदम छान आहे. मला सांग काय गुण वाटतंय तुला या निर्णयाबद्दल, आपल्या आजच्या विषयाबद्दल.
खरंच आवडली कल्पना मनापासून.
क्या बात आहे, क्या बात. बरं, बाय द वे तुझं रिसेंटली लग्न झालंय. मला लक्षात आहे,
लग्न झालंय.
मला लक्षात असतात गोष्टी. बर, मला सांग, एक एक वाईफ म्हणून तू जेव्हा या निर्णयाकडे बघते तेव्हा काय विचार येतात? मी माझ्या नवऱ्याचंही नाव लावू शकते किंवा माझ्या वडिलांचं नाव जे इतके दिवस मी लावत होते तेही लावू शकते, काय कोण मनात भावना येतात?
माझ्या या कल्पनेच्या आधी एक भावना होती की मी माझं आधीचं जे रेकॉर्ड आहे म्हणजे माझ्या वडिलांचं नाव ठेवण्याची इच्छा आहे माझी. आणि मी सतत प्रत्येक रेकॉर्डला ईमेल, फेसबुक, ट्विटर वगैरे जेत म्हणजे अकाउंट आहे किंवा काय असेल ते तिथे मी म्हणजे धनश्रीचे म्हणजे मायरचं सर नाव लावतो. आणि अजूनही एकदा ना सहज म्हणजे कल्पना कोणीतरी सांगितलं सही कर म्हणून मी मायरची सही करून दिली. सगळे हसत होते मला घरामध्ये.
ओके ओके ओके. पण आता
रेकॉर्डला नाव ठेवायला आवडेल.
बरं, बाय द वे तुझ्या अहोजींची परवानगी आहे या गोष्टीसाठी?
परवानगीची काय गरज आहे ना.
व्हेरी गुड, चलो बाय. परवानगीची काय गरज आहे होम मिनिस्टर कडून ऑर्डर आल्यावर? काय तुमचं मत एकूण सांगताय नाशिक? तुम्ही 6601935 वर सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.